श्रीधर पारसेकर हे नाव उच्चारल्याबरोबर प्रथम आठवते ते त्यांचे व्हायलिन. व्हायलिन आणि पारसेकर यात अभेदच होता, कारण पारसेकर व्हायलिन वाजवत असे की व्हायलिन पारसेकरांकडनं वाजून घेत असे हे कळू नये इतकं अद्वैत या दोघात होते, असे प्रख्यात साहित्यिक आणि कलावंत पु ल देशपांडे म्हणत असत. ते पुढे असंही म्हणत की बालगंधर्वांचं आमच्या मनात जे स्थान आहे तेच तंतुवाद्यात पारसेकरांचं आहे. पारसेकरांचा कलाप्रवास उणापुरात 44 वर्षांचा आहे. त्यातील लौकिकता आणि अलौकिकता, सांगीतिकता आणि वैभव मूळ गायकाबरोबर, मग ते साक्षात बालगंधर्व असो वा मास्टर कृष्णराव, कमालीच्या सहयोगानं मी तुझ्या एकात्मतेनं व्हायलिन साथ संगत करणारे आणि तितक्याच प्रभुत्वानं प्रगल्भतेनं आपल्या स्वतंत्र व्हायलिन वादनाचा ठसा पुढल्या अनेक पिढ्यांवर ठेवणारे पारसेकर, त्यांचं व्यक्तिमत्व कमालीचं मोहक आणि सुरेल होत. पंडित रविशंकर, पंडित बिस्मिल्ला खान, पंडित विलायत खान यांच्या समयात त्यांनी केलेल्या जुगलबंद्या आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. एकूणच व्हायलिन या वाद्याला कमालीची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता त्यांनी मिळवून दिली. इतकंच नव्हे तर या दयाद्र आणि संवेदनशील कलावंतानं सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात व्हायलिन नेऊन ठेवलं. आकाशवाणीवरच्या किंवा जनमानसातल्या त्यांच्या अनंत मैफली आणि त्याचे अनंत किस्से आजही लोक चवीनं ऐकतात. अवतीभोवतीच्या पर्यावरणातील लोकांचे, समाजाचे चित्तावकाश निर्मळ, उत्साहाचे आणि रंजनयुक्त कसे होईल यासाठी पारसेकर कमालीचे दक्ष आणि जागे असत. पारसेकरांच्या व्हायलिन वादनाचा विशेष असा की लेण्यातील शिल्पाप्रमाणे ज्याला जसे बघण्याची इच्छा असेल, ज्याची जशी पात्रता असेल, तसे त्याला अनुकूल असे आंतरिक सांगीतिक विश्व श्रोत्यात प्रेक्षकात ते खुले करते. दुर्दैवानं पारसेकरांचे वादन, रेकॉर्डिंग्स, ध्वनी मुद्रण अतिशय अल्प प्रमाणात उपलब्ध आहे आणि जे काही उपलब्ध आहे त्याची साऊंड क्वालिटी ही देखील यथातथाच आहे. तरी देखील महत् प्रयासानं हे सगळं जमवावं आणि पारसेकरांची, त्यांच्या आठवणींची, त्यांच्या वादनाशी, त्यांच्या शैलीशी संवाद साधावा ही मनोकामना व्हायलिन अकादमीच्या मनात आली, पंडित अतुल कुमारजी उपाध्याय यांच्या मनात आली. सर्वात महत्वाचं म्हणजे पारसेकरांसारखा प्रतिभावंत व्हायलिन वादक पुन्हा प्रत्यक्ष आमच्यात येण्याची शक्यता नाही ही जाणीव आहे. आणि म्हणूनच आम्ही या पूर्वकालीन थोरपणाच्या आदर्शाला गौरवतो, त्यांच्या वादनातून पुन्हा पुन्हा त्यांना भेटतो, त्यांना समजावून घेतो. प्रथम आपण श्रीधर पारसेकरजींचा अहिर भैरव ऐकूया. अहिर भैरव